आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एक देश एक निवडणूक साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारी रोजी होणार। ई कॉमर्स मधले संशयित गैरव्यवहार हुडकून काढण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा मुख्यमंत्र्यांना विश्वास। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल अनंतात विलीन। आणि आयसीसी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेतल्या वेस्ट इंडिज विरोधातल्या दुसऱ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत। एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारी रोजी होणार आहे। संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे। भाजपाचे ज्येष्ठ खासदार पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक प्रास्ताविक स्वरूपाची असणार आहे। कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रतिनिधी समितीच्या सदस्यांना या दोन्ही विधेयकांबद्दल माहिती देतील। या समितीमध्ये लोकसभेचे 27 आणि राज्यसभेचे 12 असे एकूण 39 सदस्य आहेत। या विधेयकांना अधिकृतपणे संविधान 120वी सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक असं नाव देण्यात आलं आहे। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज 3 नव्या ॲपचं उद्घाटन केलं। यात जागो ग्राहक जागो ॲप, जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे। या ॲपमुळे फसवणुकींच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला शक्य होणार आहे। जागो ग्राहक ॲपमुळे ग्राहकांना URL ची माहिती मिळणं शक्य होणार आहे। तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे। जागृती ॲपमुळे ग्राहकांना URL ची तक्रार करता येणार आहे। सरकार ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितलं। सुरक्षित पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ऑनलाईन व्यासपीठांवरील फसवणूक रोखण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही जोशी म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली। केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीची तयारी म्हणून ही बैठक झाली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती V राम सुब्रमण्यम यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे। प्रियांक कानुंगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ विद्युत रंजन सारंगी यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उद्या 10,000 अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत। दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो ATMचं वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। नव्यानं स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे। निवडणूक नियमात सरकारनं केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। केंद्र सरकारने निवडणुकींशी संबंधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासण्यासाठी उपलब्ध करून द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम 1961 केली आहे। मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तऐवज त्यांना उपलब्ध करून दिले जातील। आयोगाच्या शिफारसीवरून ही सुधारणा केल्याचं सरकारचं म्हणणं आहे। ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे। निवडणूक प्रक्रियेची अखंडता धोक्यात येत आहे, अशावेळी तिचं रक्षण करण्यासाठी न्यायालयच मदत करू शकेल असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ही मोहीम या महिन्यात सुरू झाली। या मोहिमेअंतर्गत निक्षय ही रुग्ण व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे। क्षयरोगाचं लवकर निदान करून तात्काळ उपचार करण्यासाठी अकोला जिल्ह्यात आजपासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे। प्रशासन आणि आरोग्य विभागानं संभाव्य क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार केली आहेत। निदान झालेल्या रुग्णांना शासनाकडून मोफत औषधोपचार आणि पोषण आहारासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारी सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी या गावातल्या प्रकल्पांचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट इतकी वीज पुरवणारे सर्व फीडर सौर ऊर्जेवर आणण्याचं काम सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं हे सर्व फीडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसंच उंबरठा आणि नारंगवाडी गावातले शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जपण्याचं काम केंद्र सरकार आणि भाजपानं केलं आहे, मात्र काँग्रेसने त्यांना कोणताही सन्मान दिलेला नाही, त्यांना निवडणुकीत पराभूत केलं, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरून काँग्रेसने राजकारण केलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. नाताळचा सण आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाची सर्वत्र तयारी सुरू आहे. आज मध्यरात्री 12 वाजता ख्रिस्तजन्मानिमित्त संगीतमय प्रार्थना सादर करण्यात येतील. मुंबईच्या प्रसिद्ध चर्चेसमध्ये प्रार्थना आणि प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आशा, करुणा आणि एकीचा संदेश देणाऱ्या या सणांच्या दिवशी सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या अनाम कार्यकर्त्यांचं स्मरण करूया असं उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्याम बेनेगल यांनी सामाजिक वास्तव आणि संवेदनशीलता यांचा सखोल वेध घेणारे चित्रपट केले. त्यांचं काम भारतीय सिनेमाला समृद्ध करणारं होतं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या कामाला पुढील पिढ्यांचीही प्रशंसा मिळत राहील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. बेनेगल यांच्या निधनामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा एक प्रतिभावंत निर्माता दिग्दर्शक आपण गमावला आहे अशा शब्दात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी शोकभावना व्यक्त केल्या. भारतीय चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे श्याम बेनेगल अजरामर राहतील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेनेगल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बेनेगल यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सोनेरी अध्याय संपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ICC चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा एकदिवसीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या 50 षटकांमध्ये 5 बाद 358 धावा झाल्या. भारताकडून हरलीन देओल हिनं सर्वाधिक 115 धावा केल्या, तर स्मृती मंधाना हिनं 53, प्रतिका रावल हिनं 76 आणि जेमिमा रॉड्रिग्ज हिने 52 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 30 षटकात 4 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारी रोजी होणार. ई कॉमर्समधले संशयित गैरव्यवहार हुडकून काढण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल अनंतात विलीन. आणि ICC चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेतल्या वेस्ट इंडिज विरोधातल्या दुसऱ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.